रेड एफएम कहता है, रेड एफएम कहता है, घर से बजाते रहो।
सुपर हिट 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है और रेड एफएम कहता है घर से बजाते रहो। घरून लाइव मी आहे तुमच्या सोबत आणि आपण जे काही सगळे अपडेट्स आहेत तुमच्यापर्यंत मी पोहोचवतेच आहे। तसं अजून एक अपडेट आज माझ्याकडे आले, ते म्हणजे पहिली ते आठवीच्या एक्झाम कॅन्सल झाल्यात, शाळा बंद झाल्यात आणि त्यामुळे जे मध्यान्हाचं जेवण आहे किंवा ते जे धान्य आहे ते आता पोहोचवलं जाणार आहे प्रत्येकापर्यंत। सो याच बद्दलची माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत बनसोडे सर आहेत। नमस्कार सर।
नमस्कार। मी दिलीप कुमार बनसोडे, शिक्षण अधिकारी महानगरपालिका नांदेड।
सर थँक्यू, पहिलं तर तुम्ही कनेक्ट झालात आमच्याशी आणि त्याचबरोबर ही जी एक बातमी आमच्यापर्यंत आली आहे की हा साठा जो आहे आता सुट्ट्या झाल्यामुळे शाळेला तो साठा पुरवला जाणार आहे विद्यार्थ्यांपर्यंत, सो याच्यासाठी कोण एलिजिबल असेल?
एलिजिबल म्हणजे आमच्या शाळेमधली जेवढी विद्यार्थी आहेत जी ह्या शालेय पोषण आहारला म्हणजे पात्र होती ती सर्वच, म्हणजे ज्या ज्या शाळेमध्ये यापूर्वी शालेय पोषण आहार मिळायचं त्याच्यामध्ये जिल्हा परिषद आणि खासगी अनुदानित शाळा असतात ती सर्वच विद्यार्थी।
इस और भी डिटेल्स जानेंगे सर से थोड़ी ही देर में। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है। एक ही रिक्वेस्ट है आपसे, बस स्टे इन एट होम, स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो। टेक केयर।